नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेचं आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करून देतो असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्व तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला. हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंदीगडमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. नागरिकत्व कायद्याचं कलम 6A संवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हे कलम आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय उपाय असल्याचं नमूद केलं. दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. न्यायमूर्ती खन्ना येत्या 11 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील. बिहारमधल्या सिवान आणि सारण जिल्ह्यात मद्य सेवनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सेवन केलेलं मद्य विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून सारणमध्ये 8 आणि सिवानमध्ये 10 दारू विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सिवानचे पोलीस अधीक्षक अमितेश कुमार यांनी सांगितलं. विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 14 ऑक्टोबर रोजी आरोपीने समाज माध्यमावरच्या बनावट खात्यावरून 4 विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात 3 आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे 2 विमानांना उशीर झाला तर 1 विमान रद्द करावं लागलं होतं. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा रणांगण विधानसभेचं हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनलवरूनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या फेब्रुवारी मार्च 2025 घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात उपउपांत्यपूर्व फेरीत भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा सामना आज चीनच्या हान यू हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ आज दुसऱ्या दिवशी सुरू झाला. मात्र काही वेळानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3-13 धावा झाल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या टाडा गावाजवळ पोहोचलं. दुपारपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याचा अंदाज हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूजवळ चेन्नईपासून 320 किलोमीटरवर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या 3 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात घट झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.